तुम्हाला अंधेराची या भूत सैतानाची भीती वाटते का? या मरणाला तुम्ही घाबरता का? जर तुम्हाला अशा भीत्या कायमच्या नष्ट करावच्या असतील तर तुमच्यासाठी माझे मेरे एक खुश खबर आहे. ज्या भीत्या आपले मनान येतान त्या भीत्या नष्ट करावच्या सगळ्यात जास्ती ताकद जेजूस ख्रिस्तापर आहे. जेजूसनी त्याचे शक्तीशी रोग्यांना बरं केलं, आंधळ्यांना दिसू लागलं, बैऱ्यांना ऐकू लागलं. जेजूस परत सगळ्यात जास्ती शक्ती आहे. म्हणून जेजूसनी कई लोकांना मरणांशी उठविले. तुम्हाला भूत सैतानांशी सोरावला जेजूस तुमची मदत करावला बघिते. तो तुम्हाला मदत करावचे पुरं जेजूसला तुम्ही तुमची कूर अर्पण करावला तयार व्हा आणि कबूल करा का परत पापान पडणार नाही. तुमचे जीवनाची पाप माफ करावला जेजूसला सांगा आणि बोला. मग तुम्हाला आपोआप समजेल का क्षमा काय आहे आणि तुम्ही स्वतःच जेजूची मया कराल आणि त्याचे आज्ञाचं पालन कराल. जर जेजूसला तुम्ही तुमचा कर्ता धरता समजाल तर कोणचे बी सैतानाला घाबरावची गरज नाही. जेजूस तुम्हाला बचवील आणि रक्षा करील. राक्षसाशिवाय बी जेजूस पोर अधिक शक्ती आहे. जर ते राक्षस तुम्हाला सत्वित असतील तर तुम्ही जेजूसला रजार करा. मग ते राक्षस तुम्हाला सोडून पळतील. खरोखर आपण जेजूसवर भरोसा केल्यावर जेजूस आपलं संरक्षण करते आणि त्याचा आत्मा आपले कालजान रेवाला पाठविते. जेजूसचा आत्मा म्हणजे नितल आणि साप आहे आणि तो आत्मा जयेला असेल त्याला सैतानाला येवाची ताकद नाही. जेजूसला खाचेन घालणं होतं तरी ते मरणांची संजीव झाले आणि सैतानाची हार केली जेव्हा जेजूस मरणांशी उठले. तुम्हाला जीवन देण्याची शक्ती जेजूस परत आहे आणि त्या जीवनाला कव मरण नाही. आणि जर तुम्ही तुमची कूर त्याला अर्पण केली तर तो तुम्हाला जीवन देईल आणि आयुष्य जीवन देईल का त्याला कवच मरण नाही. त्यासाठी मरणाला घाबरावची गरज नाही. जेजूस दुनीन परत येईल म्हणून याची वाट बघित रेऊ नको. तो तुमची मया करते आणि तुमचं ऐकते. त्याला तुमची पाप माफ करावा सांगा आणि त्याचे मदी घेवाला सांगा. मग तो तुम्हाला नवीन जीवन देईल.
Calls Jesus chao Calcludicha Dario Mangta Hami Tuji Korpa Saiba Amchi Kalsa Tandani Anupkari Tuji Tana Karsasna Chisasna Kalsa Jesus Cha Mang Taun Disra
भावांदो माझे सबद ध्यान देऊन ऐका. बरीच वर्ष झाली आपू आपले वार वल्लांचे रीत रिवाजीन चाललो, हाताना ताविता बांधून सैतानाशी लांब रेवासाठी. तुम्हाला खरोखर शांती मिळली का? नाही. आपली काळज अजून जरान परमेश्वरा करून सुख मिळते आयस आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हती, आणि याची बी माहिती नव्हती का पापाजून आपलं सुख नेलंय. पण आता आपण परमेश्वराचे शब्द ऐकल्यान आणि ये बी खबर आहे का परमेश्वराला पापाचा राग आहे, पापांशी आवरी दुश्मनी आहे का त्यांनी त्याचे पुताला मरून दिलं कारण आपण पापां परावन नाही म्हणून. पाप करणाऱ्यांना परमेश्वर हमेश आगीन जलवाची शिक्षा देते. जेजूस मेले नसते तर आपण आपले मेल्यापाठी सैतानाचे वस्ती गेलो असतो. तुम्हाला पाप म्हणजे लहानशी जिनीस वाटते का? खोटं काम माहिती असून कराल का? नाही भावांदो. आपल्याला पापांशी बचवासाठी जेजूस खुर्सावर मेले. जेजूचं मरण फुकट घालवाल का? तुम्ही आयशीच पाप करीत रेलीस तर आयस समजा का तुम्ही जेजूचा परत प्राण घेता. मग सैतानाची वाट धरून परमेश्वराचे नावाला डाग लावू नको. तुम्हाला काय मिळते? दारू आणि सिगरेट पिऊन या वाईट जिन्सा तुमची बुद्धी आणि ताकद घेऊन जाते. हे आईस करावला सैतान आपल्याला सांगते. परमेश्वराला पापाचा नाकार आहे. दुसरे आस्तुरीचा लोभ घेतल्यावर तुम्हाला खुशी मिळते का? या परमेश्वर खुशी होते का तुम्ही रागून बायको आणि शेजाऱ्यांशी झगडून आणि सैताना करण्या करून? परमेश्वराचा राग खोटी काम करणाऱ्यावर आहे. जुगार खेळल्यावर परमेश्वराला खुशी होते का? नाही. ती चोरी केल्यासारखी आहे. मनान पापी विचार करून परमेश्वराला खुशी मिळते का? आईसं वागणं सैतानाचे वाटेचं आहे. तुम्हाला फसवासाठी सैतानाला पाहिजे का तुम्ही पाप करावी आणि त्याचे सई एमकोंडान जावं, ज्याची तुम्हाला परमेश्वराची पहिलाच ताकीद आहे. माझे भावांदो, परमेश्वर आपली सगळी पाप बघित आहे आणि तो पापींना शिक्षा दिल्याशिवाय रेणार नाही. आता बोला, तुम्हाला काय पाहिजे? परमेश्वराचा राग या त्याचं बेसाव? आपले सगळ्याबद्दल जेजूस ख्रिस्त एक दिस न्याय देईल. खरोखर जेजूचे सांगण्याप्रमाणे आपण चाललो तर तो आपल्याला नक्की सारगान नेईल. सुख आणि शांती तयेलाच आहे. जर आपण खोटी काम केली असती तर आपण पस्तावून, आणि ज्या कोणी त्याचे शब्दाचं पालन केला नसेल तर तो बोलेल, मी तुला ओळखी नाही, जा आणशी जे पापी त्याची पापाची शिक्षा भोगितान आणि आगीन जळतान, ती आग कवच इजणार नाही.
अरे जॉन, तू का वाचितेस?
मी परमेश्वराच धार्मिक पुस्तक वाचित आहे.
बर, पण तुला समजते काय?
थोर समजते, थोरण समजे नाही, पण जे काय मी आता वाचित आहे ते लहान पोराला बी समजे.
ओ हो, ऐसा काय, ते कशा बदल सांग ना.
जेजूचे आई बदल आहे. मारिया माऊली जेजूस ख्रिस्ताचे संगाती एके वराडाला होती. त्या वराडान दारू म्हणजे वाईन खुटली. माऊली खंती जायली आणि जेजूस पर मागणी केली. तिला माहिती होतं का यामध्ये जेजूस ख्रिस्त जरूर मदत करू शकेल.
मग जेजूसनं काय केलं?
ताबडतोब जेजूसनी काय नाही केलं, पण माऊलीला पुरी खात्री होती का जेजूस जरूर मदत करणार. मग तिने चाकरांना पटविलं आणि बोललं, जेजूसचे सांगण्याप्रमाण करा. थोडेच टायमान जेजूसनी मोठ्या रिकाम्या बनण्या पाण्याशी भरवायला सांगितल्या. त्याप्रमाण चाकरांनी केलं. जेजूसनी त्या पाण्यावर बेस घालला आणि लोकांना मोठं कौतुक वाटलं का पाण्याची दारू म्हणजे वाईन तयार झाली.
ओ हो, ते तर नवल झालं.
मरी माऊलीला माहिती होती का जेजूस परमेश्वर आहे, जो माणसाचं रूप घेऊन या धरतीवर आयला आपल्याला आपले पापांशी बचवासाठी, आणि त्याला सगळं काय करू शकते. मला पटते माऊली अजून आपल्यावर मागणं करते का आपण जेजूचे बोलण्याप्रमाण चालाव.
मी सगळं मानित आहे, पण आपण का करावं ते सांगावला. जेजूस आता आपले मधी आहेत काय?
धार्मिक पुस्तक बायबल परमेश्वराचे सबद सांगते, पण आपण ध्यान देतो का?
म्हणजे बायबल का सांगते?
बायबल हे सांगते जे जेजूसनी त्याचे अपोस्तलांना सांगितलं होतं, मनापासून रजार करा जैसा का तुम्ही परमेश्वराचे संगाती बोलता. जेजूसनी सांगितलं आहे तोच आपला बचाव करू शकेल. यासाठी त्याची ताकीद बी आहे. बीजे देवाची पूजा करू नये, तोच आपला तरवणार आहे. आणि त्यांनी बोललं आहे, मी तुमचा मार्ग सत्य आणि जीवन. जो कोण खरोखर जेजूसला मानील आणि त्यावर विश्वास ठेवील त्याची पाप माफ होऊन व एमकोंडांशी बचेल. भावांदो, सैतान आपल्याला फसवायला बघिते. चारे बाजूशी सैतान कोशिश करते का आपण परमेश्वराशी लांब राहावं म्हणून. त्याला परमेश्वराचा नकार आहे म्हणून आपल्याला त्याचा गुलाम बनवायला बघिते. तो आपल्याला खोटी कामं करावा सांगते. जर त्याचं ऐकलं तर आपण आपले मेल्यापाठी सैतानाचे घरा जाऊ. परमेश्वर आपली मया करते. आपण मेल्यापाठी सारगान जावं म्हणून ऐसं परमेश्वराला वाटते. आपल्याला मया आणि शांती असावं आईसं बी वाटते. आपण परमेश्वरापर जावं नाही म्हणून आपले आर सैतान येते आणि सांगते, परमेश्वराला विसरा आणि तुमचे इच्छे परमान चाला. सैतान आपल्याला खोटं बोलावला, चोरी करावला आणि जीव घ्यावाला सांगते. नशा करावची बुद्धी देते आणि पापी नजरेन चालावला सांगते. वाईट रस्त्यान चालून पैसा करून तुम्ही परमेश्वराला बी पैसा दाबा का त्यांनी तुम्हाला सारगा न्यावं म्हणून. आईसं करून तो आपल्याला फसविते. त्याचे मग लागावं आणि भोगावं आईसं सैतानाला वाटते. चला आता आपण आपले डोले उघडू का सैतान आपल्याला खोटी कामं करावला सांगते. आपण सैतानाची वाट सोडून आपलं कालीज
जेजूस ख्रिस्ताला अर्पण करू. देवा दयालु काकलू दीचा, माफ कर बापा मैचा, पाप सोरून मी ये घरा, टाकू नको तुम्हाला. जेजू सोम्या काकलूद मांगतय, देशील म्हणून विश्वासतय, सगळी पाप मी कंटाळतय, आजपासून ती सोरितय. पापा दारून मिंटा खील, आखंडित सुख सारगाच, देवदूताचा संगाटा खिला, आणि संतोष देवाचा. जेजू सोम्या काकलूद मांगतय, देशील म्हणून विश्वासतय, सगळी पाप मी कंटाळतय, आजपासून ती सोरितय.
माझे दोस्तांदो, तुम्ही सारगान जाता का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारित आहे. त्या प्रश्नाचा जबाब बरेच लोकांना देता आला नाही, पण तो जबाब सगळ्यांना माहिती पाहिजे. तू सारगान जातेस का? कैसं जावाचं ते परमेश्वराचे सबद आपल्याला सांगतात. पहिला आपण खरे मार्गावर पाहिजे, आणि धार्मिक पुस्तक बायबल सांगते का तुम्ही काळजांशी जेजूसवर भरोसा ठेवा, त्यापुरत तुमचे तोंडाशी कबूल करा का परमेश्वराने जेजूसला मरणांशी संजीव केलं आणि आपली पाप माफ करासाठी जेजूस खुर्सावर मेले. जर आपल्याला परमेश्वरापर जावाचं असेल तर एकच उपाय आहे, आपण जेजूचे सांगण्याप्रमाण चालावला पाहिजे आणि त्याचं शब्दाचं पालन भी केलं पाहिजे. जो कोण पापी असेल आणि त्याची पापाची क्षमा मागून जेजूसला आपले कुरीमध्ये भेलवेल, खरोखर समजावं का त्यांनी बरी सुरुवात आणि बरी वाट दिले सारगान जावाची, मग स्वभावान ऐशी निशाणी दावरा का विजय लोकांना बी पटेल. तुमचे जीवनामध्ये फरक पडला आहे, विचार करा खरोखर तुमचे जीवनामध्ये फरक पडला का नाही जेव्हापासून तुम्ही जेजूस ख्रिस्तावर भरोसा केला. परमेश्वर आपली पापस माफ करी नाही, पण आपलं जीवन बदलते. काही जण ऐशी समजतात का धार्मिक फोशाव केल्यावर त्यांना पापांशी सुटका मिळते आणि आत्मा शिक्षाविन रहते. फसून जाऊ नको, निस्तंस धार्मिक होऊन तुमचा बचाव नाही, खाली जेजूस ख्रिस्तूस तुम्हाला बचू शकेल. आणि जेव्हा जेजूस बचविते तेव्हा तुमचा आत्मा साफ होते. अथ तुम्ही बदलून गेल्या, तुम्ही तुमचा दुश्मन डाव ठेवू नको. शेजाऱ्याशी बरा व्यवहार केला तर तुम्हाला नवीन आत्मशक्ती, इच्छा आणि खुशी मिळेल. तुम्ही बचलीस म्हणून तुम्हाला तिसरे वाटेन कळेल का तुम्ही सारगाचे वाटेवर हा. तुमचे करणीची निशाणी डावरीते आणि ती निशाणी म्हणजे परमेश्वराचा आत्मा तुमचे काळजाने येऊन वसते. अथ तुझं मन ऐसं सांगते का तू परमेश्वराचा हायस म्हणून? जर तू भरोशाशी आणि मयेशी परमेश्वरापर मागशील तर तू कंचे बी अडचणीचा सामना करशील सैतानाचे बिथिवीन, मग तुझी पाप माफ होऊन तुला सुख आणि शांती मिळेल. दोस्तांदो, जेजूचे सबद ऐशी आण का जो कोण माझे मेरी येईल तो कवच नाकारला जाणार नाही.
देवा दयालु काकलू दीचा माफ कर बापा मैचा पाप सोरुन मी ये तंगरा टाकू नको तुम्हाला जेजू सोम्या काकलूद मांगतय देशील म्हणून विश्वासतय सगळी पाप मी कंटाळतय आजपासून ती सोरितय पापा दारून मिंटा खील आखंडित सुख सारगाच देवदूताचा संगाटा खिला आणि संतोष देवाचा जेजू सोम्या काकलूद मांगतय देशील म्हणून विश्वासतय सगळी पाप मी कंटाळतय आजपासून ती सोरितय।